जगदम्बे, ओम नमो श्री जगदम्बे, नमन तुझ अंबे करुण प्रारंभे, डपावर धाप तुंतुन्यादान। जगदम्बे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे, डपावर धाप तुंतुन्यादान। शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, खंडेरायाच गात गुणगान जी जी जी, खंडेराया आदि नमन साधु संताला, आदि नमन साधु संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, रामदासाला, रामदासाला, गाडगे बाबांच्या गुरुचरणाला, गुरुचरणाला, फार वर्षापूर्वीचा काळ, या पृथ्वी तलावर राक्षसांचं साम्राज्य होत, ऋषी मुनीचे यज्ञ बंद पडले होते, धरणी माय ठाव देत नाही अशी त्यांची अवस्था होती। या उन्मत्त राक्षसानी ऋषी मुनीचे आश्रम जाळून टाकले होते, गाई गुराचा नैनाट केला होता, मणिचूर्ण नावाचा पर्वत, या पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी राहत होते, हा पर्वत सह्याद्रीच्या कड्या कपारामध्ये कृष्णा आणि वेण्णा नदीचा जिथून उगम झाला, याच पर्वताचं पूर्वीचं नाव आहे मणी मनचूर्ण। मणिचूर्ण पर्वत, इथे मणी मल्ल नावाचा दैत्य राहत असे। मणिपूर नगरी त्यांनी वसवली, तटबंदी होती नगर आला मणिपूर आला, तटबंदी होती नगर आला मणिपूर आला, उन्मत्त दैत्य माजलेला छळित होता प्रजेला, छळित होता ऋषीला। या ठिकाणी एकदा हा मणिमल्ल ऋषी मुनीच्या आश्रमात गेले, तो आश्रम पाहून मल्लाच्या तळपायाची आग मस्तकात गेली, आपल्या दूतांना सांगितलं आश्रम जाळून टाका। ऋषी मुनीला झाडाला बांधा, विहिरीत टाका, आणि अशा रीतीनं हा माजलेला मल्ल नावाचा दैत्य ज्या वेळेला गाई ब्राह्मणाचा ऋषीचा छळ कळत असताना सर्व ऋषी मिळून विष्णूच्या दरबारात गेलेले आहे, प्रार्थना केली विष्णूला, विष्णू भगवानाला, जाऊन वैकुंठाला। तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं, या दोन दैत्याचा वध करायचा, हे भगवान शंकराने ठरवलेलं आहे, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांची प्रार्थना करा, या दैत्याचा नाश होईल, आणि या त्रासापासून आपण मुक्त व्हाल असं म्हटल्यानंतर हे ऋषी मुनी कैलास पर्वतावर गेलेले आहे. आणि कैलास पर्वतावर गेल्यानंतर त्या शिवशंकराची स्तुती करायला लागलेले आहे. शंभू कैलासीचा राजा त्याशी दंडवत माझा, त्याशी दंडवत माझा, त्याशी दंडवत माझा. शंभो कैलासीचा राजा त्याशी दंडवत माझा, त्याशी दंडवत माझा, त्याशी दंडवत माझा. गिरजा शोभे मांडीवरी गंगा वागवितो श्री, गंगा वागवितो श्री, गंगा वागवितो श्री. अंगी विभूती भूषण गळा रुद्राक्षाचे लेन, गळा रुद्राक्षाचे लेन, गळा रुद्राक्षाचे लेन. अवघ्या देवा माझी देव तुका म्हणे महादेव, तुका म्हणे महादेव, तुका म्हणे महादेव. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. ऋषी मुनीने भगवान श्री शंकराची प्रार्थना केली. श्री शंकरांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, मी मार्तंड भैरवाचा अवतार घेईन आणि या दोन दैत्याचा नाश करून टाकीन, तुम्ही जा आणि या दैत्यांना संपवण्यासाठी. भगवंतांनी आपलं अक्राळ विक्राळ रूप प्रगट केलं. हा दिवस आहे चैत्र पौर्णिमेचा. चंद्राला आपला घोडा बनवला, ते आपलं वाहन केलं. साक्षात आदिमाया शक्ती पार्वती माळसाबाई म्हणून घोड्यावर बसली. शंकराचे सर्व दूत गण श्री गजानन अष्टभैरव ही सर्व मंडळी या दैत्याचा नाश करण्याकरता मणिचूर्ण पर्वताकडे निघालेले आहेत. आणि एकच घर्षणा झाली, हर 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 हर. डमरू खणखणू लागला, शंख वाजू लागला आणि या सैन्यासह स्वतः भगवान श्री शंकर येत्याले पाहून उन्मत्त असणारे हे दोन बंधू हसायला लागले. यांना चुटकी सरसी आपण खलास करू. आणि घनघोर युद्धाला सुरुवात झाली. सुरुवात झाली युद्धाला, मणी नावाचा दैत्य आगली आपले वेगवेगळी रूप धारण करू लागला. शंकराच्या बरोबर युद्ध करू लागला. भगवंतांनी वेगवेगळ्या रूपामध्ये त्याच्याशी लढा दिला आणि या दैत्याच्या छातीमध्ये आपला त्रिशूळ खुपसला आणि त्याला लात मारली. भगवान शंकराच्या पायाचा पदस्पर्श या मणीला होताच त्याला पाठीमागच्या वराची आठवण झाली. तो म्हणाला, भगवान मी पावन झालो, सदैव तुमचा पाय माझ्या मस्तकावर असावा, माझा उद्धार व्हावा, तथास्त म्हणून भगवान शंकरांनी त्याला अभय दिलेला आहे. आपल्या बंधूच्या वधानंतर मल्ल सुडाने पेटला गेला, शंकराच्या फौजेवर त्याने हल्ला चढवलेला आहे. शंकराचा आणि या मल्लाचं या राक्षसाचं युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये संपूर्ण जग भयभीत झालं. अक्रार विक्रार आरुळ्या येत होत्या. आकाश जसं काय कोसळून पडायला लागलेलं आहे. गडगडाट गडगडाट आवाज येत होता. शेवटी भगवंतांनी आपलं खरग त्याला मारलं गेलं. त्याच्या मस्तकावर पाय ठेवताच मल्लाच्या दोन्ही डोळ्यातून आसू आले आणि तो म्हणत आहे, प्रभू माझा उद्धार झाला, माझी शेवटची इच्छा पुरी करा. तुमच्या नावाबरोबर माझं नाव घेतलं गेलं पाहिजे. भगवान शंकर प्रसन्न झाले. हा भोळा सांग केव्हा कुणाला प्रसन्न होईल, कधी कुणाला वर देईल हे काही सांगता येणार नाही, कारण ते भोळेच सांभाळत. आणि म्हणून एक ठिकाणी भजनात म्हटलेलं आहे, हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा, हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा, हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा, हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा, हर 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 हर. या आनंदाचा या सोहळ्याचा मार्तंड भैरवाचा हा जो दिवस मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच तिला आपण चंपाषष्ठी म्हणत असतो, हा भक्त कैवारी लोकांच्यासाठी धावून आला. मार्तंड भैरवाचं नाव पुढं बदललं गेलं आणि मल्हारी मार्तंड म्हणू लागले. मल्हारी मार्तंडाचे भक्त सदानंदाचा येळकोट म्हणू लागले, सदानंदाचा येळकोट म्हणू लागले. सर्व प्रजाजनाला सुखी केलं आणि सुखी केल्यानंतर खंडोबा हातात खर्ग घेतलं म्हणून त्याला खंडोबा म्हणू लागले. त्या राक्षसाचा उद्धार केला. राक्षसाच्या इच्छेप्रमाणे देवाच्या नावाच्या पुढे नाव जोडलं गेलं आणि म्हणून त्याला मल्हारी मार्तंड म्हणू लागले. दुसरी एक कथा अशी आहे, नेवासा गावामध्ये एक वाणी राहत होता, तिमसेट या वाण्याचं नाव आहे. आणि हा तिमसेट वाणी श्रीमंत होता, शंकराचा भक्त होता, पण पोटी संतान नव्हतं. म्हणून तिमसेट वाण्याने पूजा केली शिवाची, आशा पुत्र प्राप्तीची जप करीत असे. भगवान शंकर प्रसन्न झाले. स्वतः जगदंबेनं सांगितलं तिमसेट वाण्याला, बाबा रे भगवान शंकर तुला प्रसन्न झालेले आहेत आणि तुला काय मागायचं ते माग. जगदंबे मला पुत्र प्राप्ती हवी आहे, तेव्हा मला संतान होईल. तेव्हा आदिमाया शक्ती पार्वती म्हणत आहे, काय म्हणाली? तिमसेट वाण्याला, बाबा रे तू तुझे डोळे झाक. तिमसेट वाण्याने डोळे झाकल्यानंतर तिमसेट वाण्याच्या कानावर एका लहान लेकराचा आवाज आला. डोळे उघडून पाहतो तर देवीची मूर्ती नाही, एक लहान बालक त्या जागेवर त्याला दिसलं. त्या तिमसेट वाण्यानं त्या लहानशा मुलीला आपल्या जवळ घेतलं, तिच्यावर पित्याप्रमाणे प्रेम केलं, तिला लहानाची मोठी केली आणि तिचं नाव ठेवलं माळसा. माळसा वयात आल्यानंतर तिच्या लग्नाचा विचार करू लागला, पण माळसा ही शंकराची भक्त होती. माळसा नेहमी शंकराची आराधना करायची, ती भजन गायची, कारण ती साक्षात आदिमायाच होती. एक ठिकाणी माळसाच्या मुखातून जे भजन ऐकलेलं आहे नेवासा गावामध्ये, त्या काळातली जी नोंद आहे ती मी आपल्या समोर सादर करत आहे. शंकर भोलानाथ भजो रे मना, शंकर भोलानाथ, शंकर भोलानाथ भजो रे मना, शंकर भोलानाथ. शंकर भोलानाथ, शंकर भोलानाथ भजो रे मना, शंकर एक जल लोटा शिव को चढ़ावे, एक जल लोटा शिव को चढ़ावे, और चढ़ावे बेल पान भजो रे मना, शंकर भोलाना, शंकर भोलाना भजो रे मना, शंकर भोलाना. आप दिगंबर ही माळसा भगवान शंकराची उपासना करत, ती पित्याला म्हणत आहे माझ्या लग्नाची काळजी करू नका. भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतलेला आहे. दोन दैत्याच्या नाशासाठी या जयाद्री पर्वतावर आलेले आहे. जयाद्री म्हणजेच सध्याची जेजुरी, तात माझं त्यांच्याशीच लग्न होणार आहे. तिमसेट वाण्याला ते सांगत असताना अपदिगंबर, अपदिगंबर ओढे पगंबर, अपदिगंबर ओढे पगंबर, त्रिशूळ डमरुले हात भजो रे मना, शंकर तुलसीदास इव फरमावे तुलसीदास इव फरमावे भजन करो दिन रात भजो रे मना शंकर भोलानाथ शंकर भोलानाथ भजो रे मना शंकर भोलानाथ दिवस लोटले गेले आणि खंडोबा देव या तिमसेट वाण्याच्या स्वप्नामध्ये आला. तू माळसास घेऊन पालीला ये. खंडोबाने स्वप्नामध्ये दिलेल्या साक्षात्काराबरोबर तिमसेट वाणी आपल्या मुलीला म्हणजे माळसाला घेऊन पालिया गावी आले. पालिया गावी येताच खंडोबा देवाचा आणि माळसाचा विवाह झाला. त्या ठिकाणी दोन शिवलिंग निर्माण झाली आणि खंडोबा देव गुप्त झाले. खंडोबा देव गुप्त झाले अशा रीतीनं श्री खंडेराया अगोदरचं नाव मार्तंड भैरव नंतर मल्हारी मार्तंड हातात खर्ग घेतल्यामुळं खंडोबा आणि आज खंडोबा देव माळसाक्रांत झाले. माळसाक्रांत झाले पुढे कशी कथा आहे. इंद्रदेवाचा राजा या इंद्राला सात मुली होत्या. मुलींच्या बरोबर गप्पा मारत बसला असताना इंद्राने आपल्या मुलीला विचारलं, बाळानो तुम्ही कुणाच्या नशिबाच्या? त्यावेळेला साही मुली उद्गारल्या, बाबा तुम्ही सर्व देवाचे राजे इंद्रदेव, मग आम्ही तुमच्या नशिबाच्या, तुम्ही आमचं भलं करणार आहात. सातवी मुलगी जी इंद्राची होती तिचं नाव आहे बाणाई. तिला इंद्राने विचारलं, बाळ तुझं भलं कोणामुळे होणार? माझं भलं माझं मीच करणार. हे बोलल्यानंतर इंद्राला मोठा राग आला की आपल्या पोटी जन्माला आलेली मुलगी आपल्या विरुद्ध बोलते. म्हणून इंद्राने तिला लहान मुलीचं रूप तयार केलं, पेटीत घातली आणि या दंडकारण्याच्या जंगलात आणून ती पेटी टाकली गेली. मेंढ चालणारा मेंढपाळ त्या जंगलात मेंढ्या चारत असताना त्याला ती पेटी दिसली. त्यानं ती पेटी उघडून पाहिली तर त्यात गोजीरवाणी सुंदर अशी मुलगी त्याला पाहायला मिळाली. या धनगरानं ती मुलगी आपल्या घरी आणली, तिचं पालन पोषण केलं आणि या धनगरानं या मुलीचं नाव बाणाई ठेवलं गेलं. ही बाणाई शंकराची भक्त होती. एवढी तिनं शंकराची भक्ती केली की त्या भक्तीमुळं बाणाईला शंकर प्रसन्न झाले आणि मानवाच्या रूपामध्ये या बाणाईला भेटून एक खडाव दिला आणि सांगितलं, तुझ्या मनात ज्याच्याशी पती तुला वरायचा आहे, जो तुला हवाय तो तुला मिळेल, हे कडाव पायात घाल म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. असं म्हणून मानवाच्या रूपानं प्रगट झालेले शंकर अदृश्य झाले आणि अदृश्य झाल्यानंतर ही बाणाई एके दिवशी ते पायात खडाव घालून जे निघाली मनोवेगाने ते थेट गड जेजुरीवर आले. गड जेजुरीवर येत असतानाच माळसादेवी आणि खंडेराया सिंहासनावर बसलेलं पाहिलं आणि या बाणायला वाटलं हा आपला पती असावा, याच्याशी माझं लग्न व्हावं. पण हे दोघं पती पती बसलेले आहेत. या पती पत्नीला पाहिलं पण मनातली इच्छा तिनं खंडेरायाला एक पत्र लिहिलं की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आणि खंडेरायाने ते पत्र वाचल्यानंतर देव पण बेचैन झाले. आता हिच्याशी लग्न करायचं कसं? खंडेरायाने माळसाच्या बरोबर सारंपाट खेळायचा एक विचार मनात आणला. खेळत असताना दोघांनी पैज मांडली, जो ये खेळता खेळता हरेल त्यानं 12 वर्षाचा वनवास घ्यायचा. आणि दोघं खेळायला बसले असताना खंडेरायाच हरले गेले आणि ठरलेल्याप्रमाणे 12 वर्षाच्या वनवासाला निघाले. खंडेरायाने एका धनगराचं रूप धरलं आणि धनगराचं रूप धरून या बानाई ज्या घरात होती त्याच घरात खंडेराया गेलेला आहे आणि मेंढरं रखायला लागलेला आहे, मेंढपाळ बनलेला आहे. जवळजवळ 12 वर्षाचा काळ निघून गेल्यानंतर खंडेरायाने एके दिवशी अशी माया तयार केली, नदीवर मेंढरं घेऊन गेला असताना सर्व मेंढरं मारून टाकली. आणि सर्व मेंढरं मेल्यानंतर धनगरांना मोठं वाईट वाटलं. हा आपण कुठं कधी ठेवला, कोण आला, ह्याने आपली मेंढरं मारून टाकली, ते आक्रोश करू लागले. तेव्हा खंडेरायाने बानाईच्या कानात सांगितलं, ही सर्व मेंढरं मी जिवंत करीन, पण एका अट्टीवर, तू जर माझ्याशी लग्न करणार असशील तर. बानाईनं मनात धरलेला होता खंडोबा, तिला लग्न करायचं होतं खंडेरायाशी. आता हा धनगरच खंडेराया आहे हे बानाईच्या लक्षात आलो नाही, पण धनगर लोकांचा तो आक्रोश, ही मेंढर जिवंत झाली पाहिजेत. मग ना इलाजानं बानाई लग्नाला तयार झाली. लग्नाला तयार झाली, खंडोबाचं आणि बानाईचं लग्न झाल्यानंतर ही धनगराची सर्व मेंढर जिवंत झाली. आणि जिवंत गेल्यावर खंडोबानी बानाईच्या हाताला धरलं, ती रडायला लागलेली आहे. मी मनातून वरलो होतं खंडेरायाला, पण अशी म्हणते. एवढ्यात खंडेरायाने हातानं बानाईला आपल्या घोड्यावर घेतली आणि आपलं खरं रूप प्रगट झाल्यानंतर बानाईला एवढं मोठं समाधान झालं. आपली इच्छा भगवंतानं पूर्ण केली, पूर्ण केली. सदानंदाचा सदानंदाचा. आणि अशा रीतीनं बेल भंडार उधळून सदानंदाचा येळकोट 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 म्हणू लागलेले आहेत. बानाई आता खंडेरायाची दुसरी पत्नी झालेली आहे, पण घरात वेगळंच घडलं. खंडेराया परत आले, माळसा राणीला माळसा देवीला समाधान झालं, पण खंडेरायाने एक दुसरी बायको करून आणल्यामुळं घरात सवती सवतीचं जमेना. त्यावेळेला माळसाई देवाला काय म्हणते लक्षपूर्वक आहे का? माळसाई म्हणे खंडेरायाला, माळसाई म्हणे खंडोबा देवाला, मी वाण्याचं लेकरू. माळसाई बोले खंडेरायाला, मी वाण्याचं लेकरू, धनगराची बानाई तिला आवडे बकरू. देवा काय केलं तुम्ही, मी वाण्याचं लेकरू, ही धनगराची तिला बकरू आवडतंय. मी लिंगायत समाजात जन्माला आली. पुन्हा काय म्हणते, माळसाई बोले देवाला, माळसाई बोले देवाला, मी वाण्याचं मूल, धनगराची बानू तिने बाटविली चूल. आणि संसारामध्ये कटकट सुरू झाली. पा, सर्वसामान्य माणसाच्या संसारात होते नवल नाही. अरे बाबा रे, देवाच्याही संसारामध्ये, देवाच्याही घरामध्ये खटखट सुरू झाली. आणि या खटखटीमुळं खंडेरायाने ठरवलं, कडे पठाराचा जो भाग आहे, डोंगराचा अर्धा भाग खालचा, हा कुणाला दिला? बानाईला दिला. आणि वरचा भाग माळसाला दिला. आणि देवाने प्रत्येक रविवारी बानाईच्या भेटीला या अर्धा भाग खालचा दिला इथं याचं, आणि बाकीचे दिवस त्या कडे पठारावर राहायचं. अजूनही या जेजुरीला पद्धत आहे की प्रत्येक रविवारी बानाईची आणि खंडेरायाची भेट घेतली जाते आणि या भेटीमध्ये मल्लारी मार्थंडाचा सदा